पुढील नोंद आहे कर्कोचा, अर्थात स्टॉर्क, पक्षी वर्गातील सिकोनिफॉर्मिस गणामधील पक्षी. या गणातील पक्षी चिखल असलेल्या पाणथळ जागा आणि दलदलीचे भाग अशा ठिकाणी घरटी बांधतात. पाय आणि चोच लांब असून पायाच्या चार बोटांना मुळाशी पडदे असतात. हे त्यांचं वैशिष्ट्य. भारतात चित्रबलाक, रंगीत कर्कोचा, उघड्या चोचीचा कर्कोचा, पांढरा कर्कोचा आणि काळा कर्कोचा अशा जाती आहेत. भारतात प्रामुख्याने रंगीत कर्कोचा आढळतो. याचे शास्त्रीय नाव आयबिस ल्युकोसेफालस आहे. त्याची उंची 1 मीटर सुमारे असून संपूर्ण शरीरावर पांढरी पिसे असतात. मात्र बाजूला पिसांवर हिरवट काळ्या चकाकणाऱ्या खुणा असतात. छातीवरती आडवा काळा पट्टा असतो. शेपटीजवळ गुलाबी पिसे असतात म्हणून याचे नाव रंगीत कर्कोचा असे ठेवले आहे. त्याचा चेहरा फिकट पिवळा असून त्याच्यावर पिसे नसतात. चोचीला थोडासा बाक असून रंग पिवळा असतो. पाय लांब असतात आणि पायाचा बराचसा भाग उघडा आणि पिसे नसलेला असतो. पाणथळ जागा किंवा जलाशय यांच्या आसपास समूहानं हे पक्षी आढळतात. मासे, बेडूक, कीटक, खेकडे, गोगलगाई हे त्यांचं अन्न आहे. इतर जातींच्या कर्कोच्यांसमवेत हे पक्षी चिखलात किंवा उथळ पाण्यात उभे राहून मान सरळ करून चोच उघडून आणि अर्धवट बुडवून भक्ष्याचा शोध घेतात. कर्कोचे पाण्यात अगर काठावर असलेल्या झाडांवर घरटे करतात. काटक्यांच्या या घरटाला मध्यभागी एक खळगा असतो. त्यात पान वनस्पतींच्या फांद्या आणि पाने लावलेली असतात. कर्कोच्यांच्या स्वरयंत्रातील स्वरतंतू अविकसित असतात, त्यामुळे त्यांना सुरेल आवाज काढता येत नाही. विणीच्या हंगामात तर नर आणि मादी प्रणय क्रीडा करतेवेळी घशातून गुर गुर असा आवाज काढतात. चोची एकमेकांवर आपटून खडखडाट करतात. मादी एका वेळेला 3 ते 5 अंडी घालते. ती मळकट पांढरी असून त्याच्यावर ठिपके किंवा रेघा असतात. नर मादी दोघेही अंडी उबवतात आणि पिलांना अन्न भरवतात. 55 ते 110 दिवसांनी पिले उडू लागतात. कर्कोचे हे उडताना त्यांच्या आकारमानावरून बगळ्यासारखे दिसतात. बगळ्यांच्या मधून या पक्ष्यांना ओळखता येतं. उडताना कर्कोच्यांची मान लांब ताणलेली असते तर बगळ्यांची मान खांद्यात खेचून सपाट इंग्रजी एस आकाराची झालेली असते. कर्कोच्यांच्या बऱ्याच जाती स्थलांतर करतात. पश्चिम आशिया आणि मध्य युरोपातून लांब अंतराचा पल्ला पार करून कर्कोचे भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार इत्यादी देशात स्थलांतर करतात. भारतात भरतपूर आणि चिल्का या सरोवरांवर आणि महाराष्ट्रात मायणी, उजनी, कळंबा आणि जायकवाडी या जलाशयांवर दरवर्षी अन्नासाठी आणि प्रजननासाठी हे पक्षी मोठ्या संख्येने येतात. अनेक देशात कर्कोचा हा संरक्षित पक्षी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. ही नोंद प. वी. सोहनी यांनी लिहिली आहे.